आकाशवाणी नागपूर समृद्धी शनमारे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे आलेल्या संकट काळात केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं मोदी यांचं फडणवीस यांना आश्वासन. सरकारनं सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50,000 मदत करावी अशी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची कृषी मंत्र्यांना पत्राद्वारे मागणी. राज्यातील पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची संयुक्त पूर्व परीक्षा 28 सप्टेंबर ऐवजी 9 नोव्हेंबरला होणार. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज सुपर 4 मालिकेतला तिसरा सामना भारत आणि श्रीलंके दरम्यान. आणि गडचिरोली जिल्ह्यातील पर्लकोटा नदीला पाचव्यांदा पूर. भामरागड तालुक्यातील 50 हून अधिक गावांचा संपर्क तुटला. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नवी दिल्ली इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली आणि त्यांना महाराष्ट्रातील पाऊस पूरस्थिती आणि त्यातून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती दिली. केंद्र सरकारकडून भरीव मदतीसाठी एक निवेदनही त्यांना सादर केलं. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू असं आश्वासन पंतप्रधानांनी यावेळी दिलं. याशिवाय महाराष्ट्रातील संरक्षण कॉरिडॉर, गडचिरोलीतील पोलाद उत्पादनासाठी सवलती, दहिसर येथील भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या जागेचे हस्तांतरण तसंच ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या दृष्टीनं महाराष्ट्र सरकार करीत असलेले उपाय इत्यादींबाबत सविस्तर चर्चा मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी केली.
माननीय प्रधानमंत्री मोदयांना एक निवेदन मी दिलेलं आहे. त्यांनी देखील त्याला सकारात्मकता दाखवलेली आहे आणि त्यांनी सांगितलंय की लवकरात लवकर तुमचा प्रस्ताव येऊ द्या. तो प्रस्ताव आला की आम्ही त्याच्यावर कारवाई करू आणि जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल ती मदत करण्याचं आश्वासन देखील माननीय प्रधानमंत्री मोदयांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या 8 आणि 9 ऑक्टोबर रोजी फिनटेक परिषदेसाठी मुंबईत येणार आहे अशी माहितीही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली. विदर्भात सोयाबीनच्या पिकाला हमी भाव मिळत नसल्याचा प्रश्न ताजा असतानाच येल्लो मोझॅक या रोगामुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेलं पीक देखील उद्ध्वस्त झालेलं आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50,000 मदत सरकारनं करावी अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील बेलोना गावातील शेतात आज काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी पाहणी केली. येल्लो मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव यवतमाळ, वाशिम, वर्धा, चंद्रपूर अशा अनेक जिल्ह्यांत झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचं संपूर्ण हंगामाचं नुकसान होणार आहे. याबाबत पाहणी करून शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी कृषी मंत्र्यांना पत्र लिहून केली आहे. राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या गाडीला अमरावतीमधील पंचवटी चौकात अडथळा आणण्याचा प्रयत्न काँग्रेस कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. या प्रकारावर अमरावतीचे पालकमंत्री आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. संत्रा ही विदर्भाची शान असून त्याचा दर्जा अधिक चांगला करून जागतिक बाजारपेठेत निर्यात योग्य बनवण्यासाठी नर्सरी सक्षम करणं आवश्यक आहे. यादृष्टीनं राज्य आणि केंद्र शासनाच्या कृषी धोरणात आवश्यक सुधारणा करण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कृषी आणि फलोत्पादन मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. उत्तम नर्सरीचे नियोजन आणि संत्रा उत्पादकांसाठी सुधारित धोरण या विषयावर आयोजित बैठकीत गडकरी बोलत होते. गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आणि ग्रामीण समुदायांच्या कृषी तसंच वन आधारित उपजीविकेला चालना देण्यासाठी मुख्य रस्त्यालगत लहान गोदाम उभारण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. अन्नधान्य आणि लघु वनोपज साठवणुकीसाठी उभारण्यात येणाऱ्या या गोदामांसाठी नाबार्डकडून पायाभूत विकास निधी आणि औपचारिक भागीदारीतून सहकार्य मिळालं असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. अन्न आणि नागरी पुरवठा विभाग नोडल तर सार्वजनिक बांधकाम विभाग अंमलबजावणी यंत्रणा म्हणून नियुक्त झाले आहेत. या कामांसाठी शासनानं ग्रामीण पायाभूत विकास निधीतून 2,115 कोटी रुपये तरतूद केली असून त्यात यावर्षी 920 कोटींची वाढ करण्यात आली आहे. सेवा आणि सुशासन या सूत्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार परिवर्तन आणि प्रगती घडवून आणण्यासाठी निरंतर प्रयत्नरत आहेत. सेवा पर्व निमित्तच्या विशेष मालिकेच्या आजच्या भागात सरकार ई शासन परिसंस्थेद्वारे प्रशासनाला एका सलग, पारदर्शी आणि समावेशक डिजिटल पद्धतीत रुपांतरित करत असलेल्या प्रयत्नांविषयी जाणून घेऊ.
सार्वजनिक सेवांपासून ते आर्थिक सक्षमीकरणापर्यंत देशाची ई शासन परिसंस्था नागरिकांच्या सुविधांना पुनर्भाषित करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोनातून सरकार तंत्रज्ञान आधारित प्रशासन अधिक सुलभ आणि सर्वसमावेशक करत आहे. पंतप्रधानांनी म्हटल्याप्रमाणे ई शासन सुलभ, प्रभावी, किफायतशीर आणि पर्यावरणपूरक आहे.
मेरे हिसाब से ई गव्हर्नन्स, इजी गव्हर्नन्स, इफेक्टिव गव्हर्नन्स, इकॉनॉमिकल गव्हर्नन्स, एन्व्हायरमेंट फ्रेंडली गव्हर्नन्स,
जनधन, आधार आणि मोबाईल अर्थात जेम देशाच्या सुविकसित डिजिटल संरचनेचे प्रमुख घटक ठरले. थेट लाभ हस्तांतरण, सरकारी लाभ, अनुदान आणि देयकं थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी जेम नेटवर्कचा वापर केला जातो. तर दुसरीकडे ई केवायसी आधारित आधार पडताळणी जलद, कागदविरहित आणि फसवणुकीपासून सुटका करणारी ठरती आहे. सरकारी ई मार्केटप्लेस जेईएमनं खरेदीमध्ये क्रांती घडवून आणली आहे. यातून लाखो लघु व्यावसायिक, महिला उद्योजक आणि स्टार्टअप्सना सक्षम केलं जात आहे. तंत्रज्ञान आता सरकार आणि नागरिकांमधील सेतू ठरलं आहे. देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत डिजिटल, समावेशक आणि पारदर्शकपणे प्रशासन पोहोचत आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्यातील पूरजन्य परिस्थिती आणि हवामान खात्याच्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे 28 सप्टेंबर 2025 रोजी होणाऱ्या महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलल्याचं जाहीर केलं आहे. सुधारित दिनांकानुसार ही परीक्षा आता 9 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात येईल. राज्य सरकारच्या विनंतीनंतर आणि विविध जिल्ह्यांतील परीक्षार्थ्यांच्या मागण्यांचा विचार करत आयोगानं हा निर्णय घेतला. यामुळे परीक्षार्थींना परीक्षेसंबंधी कोणताही अडथळा येणार नाही. पूर्वनियोजित महाराष्ट्र गट ब अराजपत्र सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2025 सुधारित दिनांक शुद्धीपत्रकाद्वारे स्वतंत्रपणे जाहीर केला जाईल असं आयोगानं कळवलं आहे. शिक्षकांच्या साहित्य प्रज्ञेचा शोध घेण्यासाठी आणि भाषा साहित्याचं अध्यापन आशय समृद्धीसाठी होणारे राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलन यावर्षी अकोला इथं दिनांक 14 डिसेंबर रोजी होणार आहे. संमेलनाचं हे 11वं वर्ष असून संमेलनाध्यक्ष म्हणून कवी प्राध्यापक डॉ दासू वैद्य यांची निवड करण्यात आली आहे. यासंदर्भात आकाशवाणीशी बोलताना दासू वैद्य म्हणाले,
शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जेव्हा निवड होते तेव्हा ती जबाबदारी दुहेरी असते. कारण शिक्षक म्हणल्यानंतरच त्याची एक स्वतंत्र जबाबदारी आहे आणि पुन्हा साहित्यिक असं म्हणल्यानंतर त्याची दुसरी जबाबदारी. तर मला असं वाटतं की शिक्षक ज्या पद्धतीने आजची तरुणाई आहे किंवा या सगळ्या प्राथमिक वर्गापासून ज्या पद्धतीने एक पिढी घडवत असतो आणि त्याच्याजवळ जर साहित्याची गोष्ट असेल किंवा साहित्याचा आयाम असेल तर त्याचं अध्यापन अध्ययनच नाही तर तो जे काही देतो ते जास्त प्रभाव पाडणारा असतं.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख असलेले दासू वैद्य हे 1990 नंतरच्या पिढीचे महत्वाचे कवी आहेत. कविता, ललितलेख, एकांकिका, बालसाहित्य, नभोनाट्य, स्तंभलेखन, गीतलेखन अशा विविध प्रकारातून त्यांनी विपुल लेखन केलं आहे. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत सुपर 4 मध्ये आज भारताचा सामना श्रीलंकेसोबत होणार आहे. दुबई इथं होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होईल. भारत याआधीच अंतिम फेरीत दाखल झाला असून श्रीलंकेचा संघ स्पर्धेच्या बाहेर गेला आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना येत्या रविवारी भारत आणि पाकिस्तान दरम्यान होणार आहे. तत्पूर्वी दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या आशिया कपच्या सुपर 4 सामन्यात पाकिस्ताननं बांगलादेशवर 11 धावांनी विजय मिळवून फायनलमध्ये प्रवेश केला. बांगलादेश विरुद्धच्या सामन्यातील विजयानंतर पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा यानं भारताला आव्हान दिलं असून त्याचा संघ कुणालाही हरवू शकतो असा विश्वास व्यक्त केला आहे. गडचिरोली जिल्ह्यालगत असलेल्या छत्तीसगड राज्यात मुसळधार पाऊस पडल्यानं भामरागड नजीकच्या पर्लकोटा नदीला पूर आला असून पुरामुळे त्या भागातील 50 हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. आज सकाळी 6 वाजतापासून पर्लकोटा नदीला पूर आला असून जुन्या पुलावरून पुराचे पाणी वाहू लागल्यानं भामरागड आलापल्ली मार्ग बंद झाला आहे. मागील 24 तासात सिरोंचा तालुक्यात सर्वाधिक 69.6 मिलीमीटर पाऊस पडला. आज दुपारी गडचिरोली शहरासह काही भागात प्रचंड मेघगर्जना यासह अर्धा तास पावसानं हजेरी लावली. आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार पर्लकोटा नदीच्या पुलावरील पाणी ओसरल्यानं वाहतूक पूर्ववत होत आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे आलेल्या संकट काळात केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं मोदी यांचं फडणवीस यांना आश्वासन. सरकारनं सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50,000 मदत करावी अशी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची कृषी मंत्र्यांना पत्राद्वारे मागणी. राज्यातील पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची संयुक्त पूर्वपरीक्षा 28 सप्टेंबर ऐवजी 9 नोव्हेंबरला होणार. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज सुपर 4 मालिकेतला तिसरा सामना भारत आणि श्रीलंके दरम्यान. आणि गडचिरोली जिल्ह्यातील पर्लकोटा नदीला पाचव्यांदा पूर. भामरागड तालुक्यातील 50 हून अधिक गावांचा संपर्क तुटला. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.